छोट्यांनो, आपला ससोबा आहे ना, तो ससोबा म्हणजे खूपच भित्राबुवा. पण हा भित्रोबा देखील कधी कधी होतो वाघोबा. म्हणजे जादून ससोबाचा वाघोबा होत नाही काही, तो होतो वाघोबा सारखा धीट. हो, आमचे ससोबा शिरतात वाघोबाच्या घरात आणि तिथंच ठाण मांडून बसतात. पण जेव्हा प्रत्यक्ष वाघोबा दाराशी येतात तेव्हा हेच ससोबा होता धीट. आणि मग काय, गंमतच गंमत.
एका गुहेत एक वाघोबा राहत होता. त्याच्या घराजवळ जायची कोणाचीच छाती नव्हती. वाघोबाला हे माहीत असल्यामुळं तो अगदी बिनधास्तपणे घरात राहत असे. एकदा सकाळी वाघोबा सहज फेरी मारायला बाहेर पडला. जाताना त्यानं दारही बंद केलं नाही. कोण येतोय आपल्या घरात? वाघोबा अगदी निशंकपणे दार उघडं ठेवून गेला. इकडे एक ससा हळूच टपकत टपकत वाघोबाच्या घराशी आला. अरेच्चा, दार उघडच. ससा आणखी पुढे झाला आणि बघतो तर काय, घरात कोणीच नाही. ससा घरात शिरला, दाराला आतून कडी लावली आणि बसला गुपचूप. थोड्या वेळानं वाघोबा फिरून आला आणि बघतो तर काय, दारातून बंद. वाघानं दारावर जोर जोरात थापा मारल्या, कडी वाजवली आणि विचारलं,
वाघोबाच्या घरात कोण शिरलाय?
अरे बापरे, वाघोबाला वाटत आता काय करावं.
सशान सर्व धीर एकवटला आणि आतून जोरात सांगितलं,
सुसूल सुसूल के ठुलक्या मारी वाघोबाचा डोळ्यात फोडी, फिर मागारी नाहीतर मारतो उडी. वाघोबा जाम घाबरला आणि मागे पळत सुटला.
वाटेत त्याला भेटला उंट. तो म्हणाला, वाघोबा दादा, असं पळताय काय हो, झालं तरी काय?
वाघ घाबरत घाबरत धापा टाकत म्हणाला, अरे माझ्या घरात कोणीतरी शिरलंय आणि तो म्हणतोय मी वाघोबाचा डोळाच फोडी. मी घाबरलो आणि पळत सुटलो.
उंट म्हणाला, चल आपण दोघांनी जाऊन बघूया. वाघोबा म्हणाला,
तू चल पुढे, मी येतो मागे.
दोघही वाघाच्या घराजवळ आले. उंटानी दरवाजा वाजवला आणि विचारलं, वाघोबाच्या घरात कोण शिरलंय? सशान ओळखलं की हा तर उंटाचा आवाज. वाघोबाच्या मदतीला आलाय काय? सशान आतूनच उत्तर दिलं,
सुसूल सुसूल के डुलक्या मारी वाघोबाचा डोळाच फोडी, उंट दादाची मान मोडी,
फिर माघारी नाहीतर मारतो उडी.
हे ऐकल्या बरोबर वाघोबा आणि उंट दोघही पळत सुटले. वाटेत दिसला आसवल. ते म्हणाले, अरे तुम्ही दोघ असे शूरवीर पळताय काय? उंट म्हणाला, या वाघोबाच्या घरात कोणीतरी शिरलंय आणि म्हणतोय वाघोबाचा डोळा फोडीन, उंटाची तर मानच मोडीन.
आम्ही घाबरलो आणि पळत सुटलो.
आसवल म्हणाला, चला माझ्या बरोबर बघूया कोण आहे ते. उंट म्हणाला,
अस्वल दादा तुम्ही चला पुढे, आम्ही येतोच मागे.
सगळे आले परत वाघोबाच्या घराशी. अस्वलाने दारावर थाप दिली आणि दरडावून विचारलं,
वाघोबाच्या घरात कोण शिरलंय?
सशान अस्वलाचा आवाज ओळखला आणि तेवढ्याच जोरदार आवाजात सांगितलं, सुसूल सुसूल के डुलक्या मारी वाघोबाचा डोळा फोडी, उंटाची तर मान मोडी, अस्वलाच्या चिंज्या ओडी,
फिर माघारी नाहीतर मारतो उडी.
आता तिघही पळू लागले. वाटेत भेटला कोल्हा. तो म्हणाला, अरे अरे अरे,
तुम्ही असं सैरा वैरा पळताय काय? अस्वल म्हणाला, अरे या वाघोबाच्या घरात ना कोणीतरी शिरलंय आणि कायच्या काय बोलतोय, म्हणे वाघोबाचा डोळा फोडीन, उंटाची तर मान मोडीन, अस्वलाच्या छिंजा ओढीन. आम्ही घाबरलो आणि धूम पळत सुटलो.
कोला म्हणाला, या माझ्या मागून, मी बघतोय कोण आहे ते. सर्वजण आले वाघोबाच्या घरापाशी. कोल्ह्यानं विचारलं, वाघोबाच्या घरात कोण शिरलंय? ससा म्हणाला, वा हे तर कोलोबा. आणि त्याने जोरात सांगितलं, सुसुल सुसुल के डुलक्या मारी, वाघोबाचा डोळा फोडी, उंटाची तर मानच मोडी, अस्वलाचा छिंज ओडी, कोल्होबाची शेपूट तोडी, फिर माघारी नाहीतर मारतो चुडी. कोल्ह्यानी सशाचा आवाज ओळखला. तो म्हणाला, अस काय, अरे बाहेर ये, कोल्होबाची शेपूट तोडी, ससोबाचे कान चुपती, चल येतोस की नाही बाहेर.
सशान हळूहळू दार उघडलं. तेव्हाच हळूहळू दारामागे लपला.
दार उघडल्या बरोबर वाघ, उंट, अस्वल, कोल्हा सगळे धाडकन घरात घुसले. ससा हळूच दारामागून येऊन घराबाहेर पडला आणि धूम पळत दूर निघून गेला.